chinimandi.com पॉडकास्ट।
चीननं 2020 साठी 1.95 दशलक्ष टन साखर आयात कोटा निर्धारित केला। चीन आपल्या देशातील साखरेची आवश्यकता पूर्ण करण्यासाठी आयातीवर अवलंबून राहिला आहे। देशाच्या वाणिज्य मंत्रालयानं सोमवारी सांगितलं की 2020 साठी साखर आयात कोटा 1.945 दशलक्ष टन निर्धारित केला आहे। वाणिज्य मंत्रालयाच्या वेबसाईटनुसार साखरेच्या एकूण आयात कोट्यामधून 70% राज्याच्या स्वामित्व असणाऱ्या फर्मसाठी वाटप करण्यात येईल। कोट्यासाठी अर्ज करणाऱ्या कंपन्यांनी 2018 प्रतिदिवशी 600 टन कच्च्या साखरेवर प्रक्रिया केली असावी किंवा वर्षात 450 दशलक्ष युआनपेक्षा अधिक किमतीची साखर विक्री केली असावी। अलीकडेच भारत चीन व्यापार बैठकीच्या वेळी चीननं भारताबरोबर 50,000 टन कच्ची साखर खरेदीसाठी सामंजस्य करारावर सह्या केल्या आहेत।